हे सर्व भक्तांचं या ठिकाणी आजच्या या भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत. बळींचे ब्रह्मांड दान या अध्यायावर आपण आज चर्चा करत आहोत. श्रीमद भागवतामध्ये प्रथम स्कंदामध्ये सुत गोस्वामींना जय श्री राधा गोविंद देव की जय. शौनकादि ऋषी पृच्छा करतात की परीक्षित महाराजांचा मृत्यू झाल्याचं वर्णन त्याने थोडक्यात केलं, त्यावेळा याची कृपा मला सविस्तर माहिती सांगा. त्याचबरोबर सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना ज्या काही कृष्णकथांचं वर्णन केलेलं होतं त्याही आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. अर्थात वास्तविकपणे इथून भागवताला खरी सुरुवात होते. आणि ही इच्छा व्यक्त केल्यानंतर या ठिकाणी सुत गोस्वामी म्हणतायत की वास्तविक आमचा जन्म निम्न कुळात झाला होता, पण सुखदेव गोस्वामी आणि तुम्हासारख्या सर्व महान लोकांचा सज्जनांचा आम्हाला संपर्क लाभला, संघ लाभला आणि म्हणून आम्ही पात्र ठरलो भगवंताशी कथा करण्यासाठी. तुमची इच्छा आहे म्हणून मी यथामती म्हणजे माझी जशी बुद्धी काम करेल जेवढी शक्ती असेल तितक्या प्रमाणात चांगल्या चांगल्या प्रकारे तुम्हाला मी कृष्णकथा सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि ते उदाहरण देत आहेत, ज्याप्रमाणे एखादा पक्षी स्वतःच्या कवतीनुसार आकाशामध्ये उड्डाण भरतो त्याप्रकारे एक साधक भगवंताचा भक्त भगवंताचं गुणगान करू शकतो. आणि असंच वर्णन चैतन्य भागवतामध्ये वृंदावनदास ठाकूरांनी केलेलं आहे. प्रत्येक अध्याय संपला की त्यांचं हे वाक्य आहे की ज्याप्रमाणे पक्षी आकाशात उडतो त्याच्या कवतीनुसार त्याप्रमाणे मी या ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं गुणगान करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर विषय आहे ब्रह्मांड दान. मी माझ्या आयुष्यात 11 रुपयाच्यावर काही दान केलेलं नाही आहे. तर आता ब्रह्मांड दानाविषयी बोलायचं फार मोठा प्रश्न आहे, पण मी माझ्या यथामते यथाशक्ती जे काही माझी बुद्धी चालेल भगवान काही शक्ती देतील त्यानुसार याच्यावर 200 बोलण्याचा प्रयत्न करेन. तर या ठिकाणी हा जो प्रसंग आहे या प्रसंगामध्ये बली महाराज आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु शुक्राचार्य या दोघांमध्ये संवाद चाललेला आहे. भगवान विष्णू या ठिकाणी आलेले आहेत बटू वामनाच्या रूपामध्ये, दान मागून बलीला बलीचे सर्व सर्वस्व हरण करण्यासाठी. शुक्राचार्यांना कळालेलं आहे की या ठिकाणी भगवान विष्णू आलेले आहेत आणि छल करून ते बलीचं सारं ऐश्वर हिरावून घेणार आहेत. म्हणून त्यांनी बलीला सतर्क केलं. पण बली महाराज हे प्रल्हाद महाराजांचे नातू असल्यामुळे घरामध्येच भक्तीचा वारसा असल्यामुळे त्यांना ज्ञात होतं की वास्तविक जीवन हे भगवंताला समर्पित करण्यासाठी आहे. आपलं जे काही आहे ते सर्व काही भगवंताचं आहे. आणि त्या निर्णय घेतला की भलेही मला कंगाल बनावं लागलं तरी चालेल, पण मी भगवंताला अर्पण करेन. ज्या भगवंताची पूजा यज्ञ आग इत्यादीद्वारे सर्व लोक करतात त्याची कृपा मिळण्यासाठी तेच भगवंत जर माझ्याकडे दान मागण्यासाठी आलेले असतील तर माझं किती मोठं सौभाग्य आहे. आणि मी आज निश्चितपणे त्यांना दान देईन. आणि या प्रसंगामध्ये इथे मागील काही तात्पर्यामध्ये प्रभुपाद हे लिहितात की सतनिमित्ते चाणक्यांचं हे वचन आहे, चांगल्या कामासाठी जर काही तुम्हाला दान करा लागत असेल तर ते निश्चित आपलं धन त्यासाठी आपण मार्गी लावावं. अन्यथा मृत्यूसमयी सारं धन हिरावून घेतलं जाणारच आहे. एक तर ते वाम मार्गात लागेल किंवा मृत्यू तुमच्याकडून ते हिरावून घेईल. पण तसं होण्याआधी आपण ते दान किंवा जे धन आहे आपलं ते योग्य कामासाठी लावलं पाहिजे आणि त्याद्वारे मनुष्याला कीर्ती प्राप्त होते. मराठीमध्ये असं आपल्याला आपण ऐकलेलं आहे की मरावे परिकीर्तीरूपी उरावे. काही लोक जीवन जगतात पण त्यांचं असं काही ठोस कार्य नसतं की ज्यामुळे त्यांचं गेल्यानंतरही नाव निघेल. आपल्याकडे असे अनेक साधू साधू आहेत, सज्जन आहेत, संत आहेत किंवा अन्य क्षेत्रामध्ये काम केलेले लोक आहेत की जे आज निघून जरी गेले असले तरी त्यांचं नाव आजही लोक काढतात, त्यांच्या जयंती साजऱ्या करतात. तर या ठिकाणी प्रभात म्हणतात की असं कार्य आपण केलं पाहिजे की ज्याद्वारे मनुष्य वर्षानुवर्ष जिवंत राहील. बघा, 400 वर्षे होऊन गेले तुकाराम महाराजांचं कार्य जर विचार केला आपण, त्या काळामध्ये त्यांना कोणी म्हटलं असेल काय एक सामान्य व्यक्ती आहे, गृहस्थ व्यक्ती आहे आणि संसाराकडे लक्ष देत नाही, दिवसभर आपला विठ्ठल विठ्ठल करत फिरतो. पण ते जरी आज गेले असले तरी आज त्यांचं नाव आहे. आज आषाढी एकादशीला त्यांचं नाव घेत लोक पंढरपूरला जातात. त्यानंतर तुकाराम बीज असते, त्या दिवशी लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होतात. भले आज ते वस्तुतः आपल्यामध्ये उपस्थित नसले तर त्यांचं नाव, त्यांची कीर्ती आजही अखंड आहे. तर अशा प्रकारे दान केलं पाहिजे या ठिकाणी बली महाराज म्हणतायत. आणि अजून एक या ठिकाणी ते आर्ग्युमेंट करतायत की युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू येणं हे सहज शक्य आहे. त्यात काय फार मोठी गोष्ट नाही आहे की युद्धामध्ये गेला तर जास्तीत जास्त शक्यता असते मरण्याचीच, जर मी सतर्क नसलो किंवा तितका ताकदवर नसलो तर. आणि असा मृत्यू फार उल्लेखनीय मानला जातो, विशेष मानला जातो क्षत्रियासाठी. पण ते म्हणतायत पण एका सत्पुरुषाला योग्य कारणासाठी दान देण्याची जी संधी आहे ती फार दुर्मिळ आहे. हे बघा दानाचं काय महत्व सांगितलेलं आहे. असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे की योग्य व्यक्तीला योग्य स्थळी योग्य कार्यासाठी दान दिलं पाहिजे, त्याला सतपात्री दान किंवा सात्विक दान असं म्हटलेलं आहे. दान आपण दिलं तर ते कुणाला दिलं हे महत्वाचं आहे. असं नाही की मॅडम आहेत म्हणून मी देत राहतो, किंवा काही लोक दान करतात आपलं पाप नष्ट करण्यासाठी की जेणे मी इतकं पाप करतो तर मी इतकं दान करायचं जेणेकरून मग माझं पाप बॅलन्स होईल, तर तेहीच होत नाही आहे. तुम्ही जेवढं दान केलंय त्याचं पुण्य तुम्हाला वेगळं मिळेल, जेवढं पाप केलं तर पाप वेगळं मिळेल. तर सर्व संपत्ती देऊन जर कोणी निर्धन झाला तर तो अतिशय प्रशंसनीय मानला जातो. आणि हे बली महाराजांनी केले, आत्मने तुमचे सगळं काही अर्पण केलं, काही शिल्लक ठेवलं नाही. जी नवदा भक्ती आहे, नवदा भक्तीतलं जे शेवटचं अंग आहे आत्मनिवेदन, हे या ठिकाणी बली महाराजांनी स्वतःच्या उदाहरण दाखवलेलं आहे की काही शिल्लक ठेवलं नाही, सगळं काही देऊन टाकलं. आणि त्याद्वारे त्यांनी एका क्षणामध्ये महाजनांचा स्तर प्राप्त केला की जे चरण भगवान देवी देवतांना सुद्धा दुर्लभ आहेत. लक्ष्मीदेवी ज्या चरणांची उपासना करते, ब्रह्माजी शिवजी इत्यादी त्याची ज्या चरणांसाठी लालायित आहेत, ते चरण बळींनी केवळ आत्मसमर्पण करून स्वतःसहित जे काय सर्व काय दान करून भगवंताकडून प्राप्त केले. तर अशी काही उदाहरणं आहेत का सध्याच्या काळामध्ये? हे तर फार मागील युगांमधलं सतयुगातलं उदाहरण असेल. पण सद्यस्थितीमध्ये असं कोणी आहे का बाबा की ज्याने सगळं दान केलं आणि गुरुची कृपा मिळवली, भगवानची कृपा मिळवली? एक उदाहरण आहे शिल भक्ती सिद्धांत ठाकूर यांचे शिष्य होते, त्यांचं नाव मी विसरलो पण त्यांचं नाव याच्यामध्ये आहे. आज जर आपण गौडी मठात गेलो कलकत्त्याला उलटाडंग जंक्शन त्या ठिकाणी, तर ते मंदिर त्यावेळा संगमरवरी दगडामध्ये त्यांनी बांधलं होतं. त्यावेळा संगमरवर दौड आणणं म्हणजे सामान्य माणसाला शक्य नव्हतं, इतका तो महाग होता. आणि असं ते सुंदर असं मंदिर मठ त्यांनी बांधला भक्तिसिद्धांत ठाकूरांनी. आणि ते तो मठ बांधण्यासाठी त्यांच्या इतक्या शिष्यांनी सगळं आपल्याकडे जेवढी संपत्ती सगळी संपत्तीला राहायला घर पण शिल्लक नाही राहिलं. स्वतःसाठी त्यांना राहायला घरही नव्हतं शिल्लक. जेवढे काही पैसे सगळे त्यांनी देऊन टाकले आपल्या गुरूंना. तेव्हा भक्तिसिद्धांत ठाकूरांनी त्यांच्यासाठी एक रूम बांधली त्या मठामध्ये. म्हणजे तुम्ही पती पत्नी आता या ठिकाणी राहा. आणि ते गेल्यानंतर त्यांची समाधी तिथे आज आहे त्या मंदिरामध्ये मठामध्ये. तर हे आहे समर्पण गुरुसाठी, पूर्णपणे समर्पण. की जे काही कार्य गुरुने हाती घेतलेलं आहे ते कार्य पूर्ण व्हावं यासाठी यांनी आपलं संपूर्ण जीवन देऊन टाकलं. त्यात काही एक रुपयाही ते महिन्याचा पगार सुद्धा आणून त्यांच्याकडे द्यायचे पूर्ण पगार. असं नाही की फक्त पगारातले काही पैसे. आणि भक्तिसिद्धांत ठाकूर त्यांना महिन्याला खर्चाला पैसे द्यायचे. बघा काय भाव आहे, हे ना समर्पणाचा भाव आहे. तर हे सध्या 50 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे, 50-60 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. फार काय दूरचं उदाहरण नाही आहे. आणि श्रील प्रभूंच्या काळामध्ये प्रभूंचे एक शिष्य होते, ते मेकॅनिकल इंजिनियर होते, पण नंतर पूर्ण वेळ मंदिरामध्ये जॉईन झाले. पण मंदिरामध्ये पैशाची चणचण होती फार. सुरुवातीच्या काळामध्ये दान मिळणं किंवा लोकांना इस्कॉनविषयी काही फार माहीत नव्हतं, त्यामुळे मंदिर चालवणं एखादं केंद्र चालवणं फार जिकिरीचं होतं. तर त्यावेळेला जयानंद प्रभू हे दिवसभर टॅक्सी चालवायचे आणि टॅक्सी चालवून आलेले सगळे पैसे मंदिरातून द्यायचे सेवा करण्यासाठी मंदिरातल्या खर्चासाठी. मंदिरामध्ये सगळ्यात उशिरा झोपणारे आणि सगळ्यात लवकर उठणारे ते असायचे. रात्री 10-11 वाजता आल्यानंतर सगळं मंदिर साफ करून कचरा टाकल्यानंतर मग झोपायचे आणि सकाळी पुन्हा सगळ्यांच्या आधी उठलेले असायचे मंगलातीला. हे त्यांचं दररोजचं होतं. भविष्यामध्ये त्यांना जेव्हा ब्लड कॅन्सर झाला आणि डॉक्टर म्हणले की ऑपरेशन शिवाय काय पर्याय नाही आहे, तेव्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांना पैसे दिले. ती सारीच्या सारी रक्कम त्यांनी आणून प्रभूदांना दिली. कारण त्यावेळेला प्रभूदांना भक्तिरसामृत सिंधू हा ग्रंथ छापायचा होता आणि तो ग्रंथ छापण्यासाठी त्यांनी ते धन आणून दिलं. तेव्हा प्रभूदास म्हणाले, हां त्या ह्याच्यामध्ये प्रिफेसमध्ये प्रस्तावनेमध्ये प्रभूदास नाव लिहितात, मी विशेष करून माझा शिष्य जयानंद प्रभू यांचा आभारी आहे की त्याने हे मोलाचं कार्य करण्यासाठी मोठी मदत केलेली आहे. आणि जेव्हा जयानंद प्रभूंनी आपलं शरीर सोडलं त्यावेळा प्रभू म्हणले, जयानंद भगवधामाला गेले. आणि त्यानंतर प्रभू सांगितलं की जे आपलं वैष्णव कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरमध्ये त्यांचं नाव असेल आणि त्यांची जी तिरोभाव तिथे ती साजरी केली जाईल. भक्तिसिद्धांत ठाकूर आणि प्रभूंच्या नंतर दुसऱ्या कोणाचं नाव नाही आहे त्या वैष्णव कॅलेंडरमध्ये, त्यांचं नाव आहे. आणि या जयानंद प्रभूंनी आज जो आपण रथ बघतो जगन्नाथाचा, तो त्यांनी पहिला रथ त्यांनी बनवला होता. की सुरुवातीला जेव्हा रथ बनवला श्यामसुंदर प्रभूंनी, तर तो रथ असा वरचा जो कळस असतो तो खालीवर होणारा नव्हता. जेव्हा वाटेमध्ये पूल आला तेव्हा मग तो वरचा कळस कापावा लागला रथ पुढे जाण्यासाठी. म्हणून त्यांनी डोकं लावलं, कारण ते मेकॅनिक इंजिनियर होते, ते म्हणले आपण कसं करू शकतो. आणि त्यांनी मग पुढच्या वर्षीला जो रथ बनवला तो हायड्रॉलिक सिस्टममध्ये बनवला की जर मध्ये काय अडथळा आला तर वरचा कळस खाली येईल, अडथळा गेला की तो कळस पुन्हा वर जाईल. आणि तेव्हापासून मग इस्कॉनमध्ये पद्धत सुरू झाली की अशा प्रकारे रथ बनवू शकतो आपण. तर असं हे मोलाचं कार्य जे आहे समर्पण गुरुसाठी पूर्णपणे समर्पणाची जी भावना आहे ते या दोन भक्तांनी अनेक अजूनही अनेक उदाहरणं असतील पण जी माझ्या डोळ्यासमोर आहेत ती मी सांगतो आहे. तर सर्वस्व अर्पण करणं भगवंताला असो किंवा आपल्याप्रमाणे एक आध्यात्मिक गुरुला असो ही फार मोठी गोष्ट आहे. तर त्यामुळे या ठिकाणी बली म्हणतात, जर स्वतः भगवंत या ठिकाणी जर आले असतील माझ्याकडे दान मागण्यासाठी तर मग मी का माग हटावं, तर मी निश्चित देणार. म्हणून त्याने आता आपल्या गुरुंना सांगून टाकलं, मी देणार, मी थांबणार नाही, भले तुम्हाला शाप द्या, तुमची अवकृपा होऊ दे, मला काही होऊ दे, कारण मी गुरुचा अपराध करतो आहे, गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करतो आहे, पण या ठिकाणी मी भगवंताला संतुष्ट करण्यासाठी हे कार्य करतो आहे. तर याला म्हटलेला शरणागती, समर्पण. गीतेमध्ये भगवंतांनी आपल्या सर्वांकडनं याची अपेक्षा केलेली आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षिष्यामि मासुच. सर्व धर्मान परित्यज्य अर्थात सर्व काही त्याग करून तुम्ही मला शरण या आणि मी सर्व पापामधून तुमचं रक्षण करेन. आता हा जर श्लोक वाचला तर आपल्याला कळतं की काय करायचं, आता काय काय सोडायचं आहे की नाही, आणि ही भावना मी कशी अंगीकारायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. की आणि मी शरणागत झालो ह्याचं लक्षण काय, माझं मन म्हणलं हो तू शरणागत आहेस, पण जेव्हा समस्या येतील, अडथळा येईल, त्यावेळेला आपण आपली शरणागती डळमळू शकते, पण वास्तविक शरणागती काय आहे या सध्याच्या युगामध्ये, या विज्ञान युगामध्ये आपण कसंही शरणागती दाखवू शकतो. तर हे आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूने अतिशय सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, दिलेलं आहे. आणि श्रील भक्तिवेन ठाकूरांनी आपल्या भजनांमध्ये ते अतिशय सुंदरपणे गुंफलेलं आहे, ते जर आपण समजून शकलो तर मग शरणागती आपल्यासाठी पण काही कठीण नाही आहे. आपलं वास्तविक दररोजचं जीवन जगत असताना आणि आपल्याकडे जे काही आहे ते सर्व भगवंताच्या सेवेत लावून ज्या ठिकाणी आहेत, स्थाने सीता तनुगताम, की ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी राहून आपण शरणागती स्वीकार करू शकतो, शरणागत होऊ शकतो आणि भगवंताला प्रसन्न करू शकतो. तर आपण काय केलं पाहिजे, तर शरणागतीची सहा अंग सांगितलेले आहेत. की जर एखाद्या व्यक्ती शरणागत आहे त्याकडे ही सहा अंगाचं सांग दिसली पाहिजेत, ही लक्षण आहेत. पहिलं आहे दैन्य अर्थात नम्रता, दीनता असली पाहिजे आपल्यामध्ये. दुसरं आहे आत्मनिवेदन, जे संपूर्ण शरणागती. तिसरं आहे गोपतृप्ते वर्ण अर्थात कृष्ण आपले स्वामी आहेत, कृष्ण आपले पालक आहेत ही भावना असणं. त्यानंतर अवश्य रक्षिवे कृष्ण विश्वास, की कृष्ण माझा निश्चित रक्षण करतील हा विश्वास आपल्या हृदयामध्ये असला पाहिजे. त्यानंतर भक्ती प्रतिकूल भाव वर्जन अंगीकार, भक्तीसाठी जे काही प्रतिकूल आहे, भक्ती करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी अडथळा आणणाऱ्या असतील, प्रगतीमध्ये बाधा आणणार असतील, त्या गोष्टींचा मी त्याग करेन. आणि शेवटी आहे भक्ती अनुकूल मात्र कार्य स्वीकार, की भक्तीसाठी ज्या गोष्टी अनुकूल आहेत त्या कार्याचा, त्या गोष्टींचा स्वीकार करणं. ह्या सहा गोष्टी म्हणजे आपल्याला ही शरणागतीची लक्षणं आहे असं म्हटलेलं आहे. आणि ही लक्षणं जर मला माझ्या जीवनात मी आणू शकलो तर मग निश्चितपणे आपण वास्तविक शरणागत आहे असं म्हणू शकतो. मग त्यासाठी गरज नाही की आपल्याला सगळंच काही दिलं पाहिजे, पण जे काय आहे ते भगवंत सेवेत लावून या प्रकारे सेवा जर करू शकलो आपण त्या भावनेमध्ये, तर आपणही पूर्णपणे समर्पित आहोत. तर काय काय आहे तर थोडक्यात आपण बघूया, आणि या संबंधित भजनं काय तेही बघूया आपण. मग आपल्याला ते भजन गातेवेळी आपलं आठवतात ह्या भजनाचा अर्थ असा आहे, या भावनेत ते गायलं पाहिजे किंवा या भावनेत प्रार्थना केली पाहिजे. तर पहिलं भजन आहे ते म्हणजे याच्यामध्ये शरणागती सांगितलेली आहे आणि तो फायदे उद्देश सांगितलेला आहे, फायदा सांगितलेला आहे. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जीवे दया करी स्वपार्षद स्वीय धाम सह अवतारी, की श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी दयापूर्वक आपल्या पार्षदांसहित या भूतलावर ते अवतरी झाले आपल्या धामासहित, जेणेकरून आपल्या तुम्हा आम्हा सर्व जीवावर दया करण्यासाठी, कृपा करण्यासाठी. अत्यंत दुर्लभ प्रेम करी बारे दान, की जे कृष्ण प्रेम आहे जे कुणीही इतर अवतारामध्ये कधीही कुणी प्रदान केलं नाही, दिलं नाही. अनर्पित चरमचिरात करुणीय उत्तीर्ण कलो समर्पित उन्नत उज्ज्वल रस स्वभक्ती श्रेय, स्वतःची भक्ती प्रदान केली आणि जो उन्नत उज्ज्वल रस आहे, माधुर्य रस, तो प्रदान करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू आले, हे त्यांच्या अवताराचं प्रयोजन आहे. आणि असे ते श्री चैतन्य महाप्रभू सदा हृदय कंदरे स्वरूप व सचिनंदन, या हृदयामध्ये, हृदयाच्या कंदरामध्ये, गुहेमध्ये म्हणा, आपल्याला त्या महाप्रभूंचं मला नेहमी स्मरण होऊ दे. तर अत्यंत दुर्लभ प्रेम जे इतर कधीही कुठल्याही अवतारामध्ये, स्वतः कृष्णानेही कधी दिलं नाही, कृष्णही आले जेव्हा त्यांनी कृष्ण प्रेम दिलं नाही, ते प्रेम देण्यासाठी स्वतः महाप्रभू आलेले आहेत असं म्हटलेलं आहे. शिकाय शरणागती भक्तेर प्राण, आणि शरणागती कशी घ्यायची हे स्वतःच्या उदाहरणावरून ते शिकवताय, जो भक्ताचा प्राण आहे हे शिकवण्यासाठी ते आले. आणि ती काय आहे, दैन्य आत्मनिवेदन गोप्तुप्ते वर्ण अवश्य रक्षिवे कृष्ण विश्वास पालन, जे मी सांगितलं आता. भक्ती अनुकूल मात्र कार्येर अंगीकार, भक्ती प्रतिकूल भाव वर्जनांगीकार, ही सहा लक्षणं आहे शरणागतीची. षड अंग शरणागती होई बे जहार, ही सहा लक्षणं शरणागती ज्याच्यामध्ये असतील, प्रकट होतील, तहार प्रार्थना शुने श्री नंदकुमार, त्याची प्रार्थना श्री नंदकुमार म्हणजे भगवान श्री कृष्ण स्वीकार करतील, ऐकतील. रूप सनातन पदे दंते तृण कोरी, म्हणून ते रूप आणि सनातन गोस्वामीच्या चरणाशी वंदन करतायत नम्रतेनं. की भक्ती विनोद पडे धूपद धरी, त्यांचे दोन्ही चरण धरून मी त्यांना वंदना करतो आहे, विनंती करतो आहे. कांदिया कांदिया बोले आम्ही तो अधम, की डोळ्यामध्ये साश्रू नयनानी ते या त्यांच्या चरणाशी पडलेले आहेत आणि म्हणतायत की माझ्यासारखा अधम या जगात दुसरा करू नये. शिकाय शरणागती कर हे उत्तम, आणि कृपा करून तुम्ही आम्हाला शरणागती कधी शिकवा, जेणेकरून मी पण उत्तम भक्त बनू शकेन, योग्य भक्त बनू शकेन आणि भगवानाची सेवा करू शकेन. तर हे जे भजन आहे प्रास्ताविक भजन आहे, ज्यांना कोणालाही भजनं वाचायची असतील, शरणागती काय, शरणागती भजनं काय, तर कृष्ण रसायन हा जो ग्रंथ आहे आपल्याकडे, भजनांचा संच आहे, त्याच्यामध्ये शिल भक्तून टाकून लिहिलेलं शरणागती ग्रंथातली सगळी भजनं दिलेली आहेत. प्रत्येक अंगावर सात आठ वेगवेगळी भजनं लिहिलेली आहेत, आणि ती वाचल्यानंतर त्याचं भाषांतर वाचलं तर मग आपल्याला शरणागतीची लक्षणं कळतील, शरणागती काय हे कळू शकतं. तर पहिले आहे नम्रता, पहिलं लक्षण आहे नम्रता. याच्यातली बरीच भजनं तुम्हाला माहिती आहेत, भुलिया तोमारे, की हे भगवान मी तुम्हाला विसरलेलो आहे आणि म्हणून ह्या जगामध्ये मी दुःख भोगतो आहे, आसिया संसारे पे नानाविध व्यथा, आणि म्हणून मी अनेक दुःख व्यथा कष्ट ह्या जगामध्ये सहन करतो आहे, हे भजन आहे. विद्यार विलासे काटायनु काल होईनु परम सुखी, की मी सुखी होण्यासाठी, मी भरपूर विद्यार्जन करण्यासाठी माझं जीवन व्यर्थ वाया घालवलं, पण ह्या अविद्येचा मी आता गाढव बनलेलो आहे आणि हीच अविद्या होईल भाल, एका टोकदार शस्त्राप्रमाणे, भाल्याप्रमाणे मला आता बोचते आहे, टोचते आहे, पण मी आता काही करू शकत नाही आहे, मी आता म्हातारा झालेलो आहे. तर ही आपली दैन्यता, की जेव्हा मी या जगामध्ये आलो सुख भोगण्यासाठी, आनंद भोगण्यासाठी, तुम्हाला सोडून वेगळा आनंद घेण्यासाठी, आणि त्यासाठी मी वेगवेगळे प्रयत्न केले, वेगवेगळे उपाय योजले, पण ते सारे उपाय व्यर्थ ठरले आणि आज मी केवळ दुःख भोगतो आहे. आम्हाला जीवन सदा पापे रत, बघा काय सुंदर भजन आहेत ना. आता त्या भजनांचा अंदाज येतो की का भक्त अशी लिहिलेली आहे ती, म्हणजे असंच नाही आहे की बाबा आलं मनात लिहिलं गीत किंवा एका प्रसंग बघितला गीत लिहिलं, असं नाही आहे. यामागे शास्त्र प्रमाण आहे, यामागे शास्त्राचा आधार आहे. तर आम्हाला जीवन सदा पापे रत, नाही क पुण्येर लेश, आणि पुण्याचा एक लेश कण मात्र सुद्धा त्याच्यामध्ये अंश नाही आहे, केवळ पाप आणि पापच मी केलेलं आहे. आणि वास्तविक आज मनुष्याचं जीवन हेच आहे, जो व्यक्ती केवळ इंद्रियतृप्तीसाठी, स्वतःला आनंद देण्यासाठी जगतो आहे, तो केवळ पापच करतो आहे. गीतेमध्ये सुद्धा कृष्ण म्हणतात, भुंजते ते त्वघम पापा ए पचंती आत्मकारणात, की जे लोक स्वतःला खाण्यासाठी, स्वतःच्या जीवे चोचले पुरवण्यासाठी म्हणून भोजन बनवतात, ते केवळ पापच खातात, मग ते शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो. आणि सारी दुनिया ह्या पोटासाठीच काम करते आहे, कशासाठी, पोटासाठी. जे काही कमवतो आपण ते खाण्यासाठीच कमवतो ना, आणि जे खाण्यासाठी जे काही खातो ते जर मी कृष्णाला अर्पण करून नाही खाल्लं तर ते पापच आहे, म्हणजे मी जे काही करतोय ते केवळ पापच आहे. आम्हाला जीवन सदा पापे रत, नाहीक पुण्यर लेश। तर हे सगळी जी भजन आहेत या भजनामध्ये भक्तून ठाकूर लिहितायत की किती मी पतित आहे, पापी आहे, अधम आहे, आणि म्हणून त्याला एक आशा म्हणून एक अजून एक भजन लिहिले, त्याच्यामध्ये एक त्यांनी भजन दिलेलं आहे, एमोनो दुर्मती संसार भीतरे पडी आशुनो आम्ही, कोण महाजन पाठाईले पाठाया दिली तुम्ही, की हे भगवंता मी माझं मी इतका दुर्मती आहे की ह्या जगामधून पडलेलो आहे मी, पण तुम्ही तुमचं एक महाजन पाठवून दिलेलं आहे, भक्त पाठवून दिलेलं आहे की जेणेकरून त्याचा आश्रय घेऊन आम्ही या जगातून बाहेर येऊ शकू, ही तुमची कृपा आहे। तर अशी दैन्य स्तरावरची भजनं भक्तांकडून लिहिलेली आहेत। दुसरं आहे आत्मनिवेदन, की जर मला भगवंताला शरण जायचं आहे तर मग आपली काय भावना असली पाहिजे, ती भावना ते लिहित आहेत त्या भजनामध्ये, आणि त्याचे फायदे पण लिहित आहेत। पहिलं भजन आहे मानस देह गेह जे किछु मोर, की देवा हे भगवंता काया वाचा मनापासून प्रमाणे जे काय माझं सगळं तुझं आहे, आत्मनिवेदन। मनुष्य पैसा देतो, वेळ देतो, मग स्वतःला देत नाही। बघा तुम्ही ना किती पैसे पाहिजेत, 1,00,000 रुपये हे घ्या दान घेऊन जा, अजून काय पाहिजे वस्तू पाहिजे घेऊन जा, पण मला विचारू नका, मी तुमच्याप्रमाणे होणार नाही, मी माझं जीवन असंच जगणार, त्यात मी बदलणार नाही। पण आत्मनिवेदन म्हणजे काय, की काया वाचा मनाद्वारे मी पूर्णपणे भगवंता तुला सगळं अर्पण केलेलं आहे। तर हे भजन भक्तांनी आत्मनिवेदन या स्तरासाठी लिहिलेलं आहे। आणि अजून एक सुंदर भजन आहे, आत्मनिवेदन तुवापदी करी होईनु परम सुखी, जेव्हापासून भगवंता मी तुझ्या चरणाला शरणागत झालेलो आहे, आत्मनिवेदन केलेलं आहे, तेव्हापासून मी वास्तविक सुखी झालेलो आहे। तुम्ही तो आमारा आम्ही तो तोमार, की मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात, आता याच्यापेक्षा दुसरा आनंद काय, चौधी काय आनंद दे, की सगळ्या दिशेला मला केवळ आनंदाने आनंद दिसतो आहे, दुसरं काय दिसत नाही। तर हे जेव्हा व्यक्ती शरणागत होतो तेव्हा तो पूर्णपणे भगवंतावर विसंबून जातो, मग त्याला कुठल्या प्रकार दुःखाचं कारण राहत नाही। कृष्ण माझा रक्षण कर, रक्षित इति विश्वासो पालन, की कृष्ण माझं रक्षण करतील हा विश्वास, आणि ते माझे पालक आहेत, ते माझे स्वामी आहेत ही भावना, यासाठी ते त्यांनी भजन केले, सर्वस्व तोमार चरणे संपिया, पडीचे तोमार द्वारे, की सगळं काही मी अर्पण करू आता तुमच्या दाराशी बसलेलं आहे, आम्ही तो कुकुर तुम्ही तो ठाकूर आम्ही तो कुकुर, असं ते भजन आहे की तुम्ही माझे स्वामी आहात आणि मी कुकुर म्हणजे पिल्लू, म्हणजे असं नाही की मोठा कुत्रा, एकदम बारकं पिल्लू आहे, आणि पिल्लू काय करतं माहिती आहे ना, ते जेव्हा मालक येतो किंवा लहान मुलं, त्या लहान मुलांना असे कुत्र्याची पिल्ली आवडतात, मग ती त्या मुलांना मुलं त्याला घेऊन खेळतात त्याच्याबरोबर, है ना। तर मग जसं ती मुलं बाहेर आली की ती पिल्ली जी असतात ते पायामध्ये असे इकडे इकडे खेळायला लागतात, का, कारण त्यांना म्हणतात हा माझा आश्रय आहे। तर तसं ते म्हणतात की मी त्या छोट्याशा पिल्लाप्रमाणे आहे भगवंता तुमच्या चरणाशी, आणि कृपा करून माझं तुम्ही रक्षण करा आणि तुम्ही माझी काळजी घ्या, हे या भजनात त्यांनी लिहिलेलं आहे। विश्वास पालन, कृष्ण माझा रक्षण करतील, तर याचं एक भजन, एखण भजन प्रभू तोमार चरणे, की आता भगवंता मला तुमच्या चरणात दुसऱ्यांकडचा आश्रय नाही आहे, अशेष अशोक भयामृत पूर्ण सर्व खण, तुमचे चरण कसे आहेत, अशोक, जिथे शोक नाही आहे त्या चरणाचा आश्रय लागतो, दुःख नाही आहे कधी, आणि अमृता समान आहेत, आणि म्हणून मी त्या चरणांचा आश्रय घेतोय, की ज्या चरणांचा अभिलाषा ब्रह्माजी शिवजी सुद्धा करतात, ज्या चरणांच्या कृपेनी नारद मुनीनाथ हे पद प्राप्त झालं, लक्ष्मीदेवी ज्या चरणांची आस ठेवते त्या चरणांचा मी आश्रय घेतलेला आहे, आणि त्यामुळे माझं रक्षण निश्चित होण्याचा माझा विश्वास आहे। प्रतिकूल याबद्दल ते सांगतात की काय गोष्टी त्याग केल्या पाहिजेत, तर या प्रतिकूल गोष्टीमध्ये भक्त ठाकूर म्हणतात की केशवा तुवा जगत विचित्र, हे भगवंता तुझे जग फार विचित्र जग आहे, आणि या जगामध्ये असे अनेक प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे वाद आहेत की ज्याचा आश्रय घेऊन लोक केवळ पथभ्रष्ट होतात, जैमिनी कणाद कपिल इत्यादी अनेक मार्ग आहेत, पण त्या मार्गाद्वारे ते डायरेक्ट तुमच्यापुढे येऊ शकत नाहीत, म्हणून अशा सर्व मार्गांचा मी ह्या वंचितांचा मी दुरूनच नमस्कार करतो, जेणेकरून मी तुमच्या ह्या चरणापासून पथभ्रष्ट होणार नाही. आणि अनुकूल या भक्तीसाठी जे अनुकूल आहे त्या गोष्टी स्वीकार करणं, यासाठी भक्तमंडळाचं सुंदर भजन आहे, शुद्ध भगत चरण रेणू. अर्थात की ह्या भजनामध्ये ते लिहितात की दर भक्तीसाठी अनुकूल का आहे, तर शुद्ध भक्तांच्या चरणांचा आश्रय घेणं हे भक्तीसाठी अनुकूल आहे. दर तुळशीची पूजा करणं अनुकूल आहे, तीर्थयात्रा जाणं अनुकूल आहे. तर ह्या सगळ्या अनुकूल गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये की ज्या केल्याने माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी, की एकादशी भक्तीची जननी आहे आणि म्हणून ती अतिशय काळजीपूर्वक म्हणजे पालन करतो, त्याशी उपवास ठेवतो, जेणेकरून त्या एकादशीचं पालन केल्याने मला तुमच्या चरणांचा आश्रय प्राप्त होईल. आणि अजून एक भजन या अनुकूल ह्याच्यामध्ये लिहिलंय, राधा कुंड तट कुंज कोटीर गोवर्धन पर्वत. तर हा हे जे भजन आहे या भजना म्हणतात की मला या वृंदावनात राहायचं आहे, मला या ठिकाणी निवास करायचा आहे, ए सब छोडत कही नाही जाऊ, हे मला सोडून कुठं जायचं नाही, मला इथंच राहायचं आहे. तर त्यासाठी गरज नाही की आपल्या सगळ्यांना इथून जाऊन वृंदावनात राहायला पाहिजे. आपल्याकडलं तर हे भक्तिन ठाकूर लिहिलंय म्हणजे आपल्याला कुंड राधाकुंड तटावर राहिलं पाहिजे, गोवर्धनच्या पायथ्याशी राहिलं पाहिजे, दररोज परिक्रमा केली पाहिजे, असं आहे का? नाही आहे. वृंदावन हे वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित असतं. एक आहे जे वास्तविक वृंदावन आहे की ज्या ठिकाणी भगवंताने आपल्या लीला संपन्न केल्या ते वृंदावन आहे. दुसरं आहे शुद्ध भक्ताचं हृदय हे वृंदावन असतं. जर शुद्ध भक्ता संपर्कात राहिलो तर आपण वृंदावनात राहिल्याचा आनंद प्राप्त करू शकतो, तर सान्निध्य प्राप्त करू शकतो. त्यामुळे प्रभुपाद जगाच्या पाठी कुठे तरी गेले तरी शिलप्रभुपादांना असं वाटलं नाही की मी वृंदावन सोडून कुठे बाहेर आहे, ते म्हणाचे मी सदैव वृंदावनातच आहे, ती त्यांची भावना होती ती. कार शुद्ध भक्त हृदयामध्ये वृंदावन असतं. शुद्ध भक्त जे बनव एखादं ठिकाण जर वृंदावनासमोर बनवेल ते सुद्धा वृंदावनच आहे. रूप गोस्वामी सनातन गोस्वामी हे एका नवाबाचे मंत्री होते, हिंदू समाजाने त्यांना तिरस्कृत केलेलं होतं, पण तरी सुद्धा ते आपली भक्ती भगवंताची सेवा त्यांनी सोडलेली नव्हती. त्यांनी आपल्या घरामध्ये सारं वृंदावन बनवलेलं होतं. बांगलादेशामध्ये त्यांचं घर आहे, त्या ठिकाणी आज जर गेलो तर ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी राधाकुंड श्यामकुंड गोवर्धन इत्यादी बनवलेलं होतं. आणि त्याचं दर्शन ते दररोज करायचे. का? कारण ते सदैव वृंदावनात त्या भावनेत राहायचे. भक्ती सिद्धांत सर ठाकूरांनी जर आपण गौडी मठात गेलो नवदीपमध्ये ज्या ठिकाणी त्यांची समाधी आहे, तर त्या ठिकाणी गोवर्धन आहे, राधाकुंड आहे, श्यामकुंड आहे. का? कारण शुद्ध भक्त एका ठिकाणी जेव्हा वृंदावनाची प्रतिकृती बनवतो ते सुद्धा वृंदावनापासून अभिन्न आहे. आणि त्याहून पुढे जर मी सदैव वृंदावन चिंतन करत असेन तर मी वृंदावनामध्येच आहे. ए सब छोडत कही नाही जाऊ हे अनुकूल आपल्यासाठी. तर ह्या प्रकारे आपण चिंतनात राहू, सेवा करत राहू, आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा वृंदावनात जाऊ. तर भक्तीसाठी अनुकूल गोष्टीचा आपण अंगीकार केलेला आहे. आणि अशा ह्या सहा लक्षणाद्वारे जो कोणी व्यक्ती आपलं जीवन जगेल आणि भगवंताला समर्पित होईल, मग तो गरीब असो श्रीमंत असो, शिक्षित असो अशिक्षित असो, देशी असो परदेशी असो, स्त्री असो पुरुष असो, बालक असो वृद्ध असो, त्या सर्वांना नंदकुमार म्हणजे भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होईल. म्हणजे बली महाराजांसारखं सारं ब्रह्मांड द्यायची गरज नाही तुम्हाला, पण भक्तिन ठाकूरांनी तोच सार असा इथं आणून ठेवलेला आहे की या सहा प्रकारे श्री चेतनानंद आपल्याला शिकवलं की अशा प्रकारे आपण शरणागती घेऊन भगवंताला प्राप्त करू शकतो. आणि मग यासाठी जेव्हा आपण शरणागत होऊ तेव्हा मग आपल्यामध्ये भजन लालसा म्हणजे सेवेची इच्छा प्रकट होईल. जेव्हा व्यक्ती शरणागत होतो तेव्हा तो सेवा करण्यासाठी उत्सुक होतो. जर तो व्यक्ती शरणागत नसेल तर मग सेवेसाठी त्याचे अनाकानी होते, मग हे करू की नको, मला वेळ नाही आहे, मी नंतर करतो. कारण शरणागती नाही आहे तर मग आपण समर्पित नाही आहे, तर मग सेवेमध्ये आपल्याला लालसा किंवा इच्छा उत्पन्न होणार नाही. आणि अशी ही जी सेवेची लालसा आहे ती लालसा जर जेव्हा येते तेव्हा मग ती भजनात त्याने लिहिलेली आहेत, ओ हे वैष्णव ठाकूर की हे वैष्णव ठाकूर कृपा करून मला तुमच्या चरणाचा आश्रय द्या, मला सेवेत लावा इत्यादी. आणि गुरुदेव कृपा बिंदू दिया करोई दासे हे भजन आहे त्याच्यामध्ये, की हे गुरुदेव कृपा करून माझ्यावर दया करा आणि भगवंताच्या सेवेत मला तुम्ही समर्पित करा, ही भावना त्यावेळेला येते. तर असे सारी भजनं आहेत आणि हे भजन जर आपण वाचली की मग आपण ह्या आत्मनिवेदन स्तरावर हळूहळू येण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि जे कार्य बली महाराजांनी केलेलं आहे तेच कार्य आपण आपल्या स्तरावर शरणागतून करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला आपलं घरदार सोडण्याची गरज नाही, सगळ्याचा सगळा बँक बॅलन्स आणून मंदिर जमा करण्याची गरज नाही, है ना, जे इतर भक्तांनी केलेलं आहे. या प्रकारे आपण हे सहजपणे शक्य आहे सर्वांसाठी. आणि त्यासाठी आपण हा प्रयत्न करू आणि श्री चैतन्य महाप्रभूची कृपा आपण प्राप्त करू शकतो. तर आज नरोत्तमदास ठाकूर यांचा जन्मदिवस आहे. नरोत्तमदास ठाकूर हे अशा शरणागत भक्तांपैकी एक आहेत की ज्याने आपलं जीवन समर्पित केलं होतं श्री चैतन्य महाप्रभूंच्या सेवेसाठी. तर 1534 साली त्यांचा जन्म झाला खेतुरी गावामध्ये. आणि पद्मा नदीच्या काठी हे गाव आहे खेतुरी गाव. कृष्णदत्त त्यांच्या वडिलांचं नाव कृष्णानंद दत्त आणि त्यांची माता आहे नारायणी देवी, यांच्या पोटी यांचा जन्म झाला. जन्माला येण्याआधीच श्री चैतन्य महाप्रभू कृष्णानंद दत्त हे भक्त होते. बऱ्याच वेळा त्यांच्या घरी नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू जाऊन कीर्तन केलेलं होतं, भाव भरून कीर्तन केलेली होती. रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी या दोघांना रामकिली या ठिकाणी त्यांच्यावर कृपा केल्यानंतर, त्यांना अनुग्रह दिल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी भावभर कीर्तन करू लागले. आणि त्या कीर्तनामध्ये रंगलेले असताना ह्या खेतुरी गावाकडे तोंड करून ते जोरजोराने आवाज देऊ लागले, नरोत्तम 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 म्हणून. पण त्यावेळेला नरोत्तमला तो कोणीही भक्त आपल्या भक्त समाजात नव्हता. तेव्हा भक्ताने ओळखले की भविष्यामध्ये निश्चित असा एक कोणीतरी महान भक्त येणार आहे की जो श्री चैतन्य महाप्रभूंचं कार्य पुढे घेऊन जाईल. आणि महाप्रभू त्यांचं आत्ताच स्मरण करत आहेत. आणि काही काळानंतर श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू अंतर्धान झाले. आणि इकडे कृष्णानंद दत्त यांना एक पुत्र प्राप्त झाला. आणि भविष्यामध्ये लहानपणापासून अतिशय बुद्धिमान होते. जेव्हा ते शाळेमध्ये जायचे त्यांची विद्वत्ता बघून ते शिक्षक म्हणायचे की हा सामान्य मुलगा नाही आहे. जेव्हा त्यांचं नामकरण करण्यात आलं आणि अन्नप्राशन विधी जो विधी असतो तो करण्यात आला, नामकरणाच्या वेळेला ज्योतिषी जो होता तो म्हणाला की या बालकाचं जे अंग आहेत ते विशेष आहेत, हे सामान्य बालकाप्रमाणे नाही आहे, म्हणून आपण याचं नाव नरोत्तम ठेवू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नप्राशनाच्या वेळेला त्यांना जे घरात बनलेलं अन्न होतं ते प्राशन करू लागले पण त्यांना खाल्लेच नाहीत. तेव्हा सगळ्यांना चिंता पडली, अरे हे बालक काही खात नाही आहे. तेव्हा तो ज्योतिषी म्हणाला की तुम्ही हा नैवेद्य बनवून तो भगवान विष्णू अर्पण करा आणि मग तो प्रसाद याला तुम्ही खायला द्या. आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर लगेच स्वीकार केला. तेव्हा कृष्णानंद दत्त हे त्या प्रांताचे राजा होते त्यावेळचे. ते म्हणाले यापुढे या बालकाला कृष्ण प्रसादाने दुसरं काही द्यायचं नाही, म्हणजे जन्मल्यापासून त्यांनी फक्त कृष्ण प्रसाद खाल्लेला आहे. आणि हळूहळू ते मोठे होऊ लागले. एके दिवशी स्वतः नित्यानंद प्रभू त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले उद्या सकाळी तू या पद्मानदीमध्ये स्नान कर आणि त्या ठिकाणी तुला कृष्ण प्रेम प्राप्त होईल. आणि ते गेले उठून सकाळी आंघोळीला नदीमध्ये. जसं आंघोळ केली स्वतः श्री चैतन्य महाप्रभू प्रकट झाले आणि महाप्रभू त्यांना आलिंगन केलं. आणि जसं आलिंगन केलं तसं ते श्यामल वर्ण होता तो सुवर्ण वर्ण झाला, त्यांचा शरीराचा रंग बदलला शरीराचा. आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी आईवडिलांना ओळखलं की नवरात्रमध्ये बदल झालेला आहे आणि आपला एकुलता एक मुलगा हा घर सोडून घेऊन गेला नाही पाहिजे, म्हणून त्यांनी लगेच तयारी सुरू केली की त्याचा आपण विवाह करून टाकू. पण त्याआधीच या ठिकाणी नरोत्तम ठाकूर आहेत एके दिवशी गुपचूप रात्रात पळून गेले आणि कुठं आले ते वृंदावनला आले. त्याच्या आधी त्यांना पुन्हा एक स्वप्न आलं होतं श्री चैतन्य महाप्रभूंच्याद्वारे. महापुरुष स्वप्नातून म्हणाले की तू वृंदावनला जा आणि तिकडे लोकनाथ गोस्वामींकडून तू दीक्षा घे. म्हणून ते वृंदावनला आले. जेव्हा लोकांना भक्तांना कळालं की नरोत्तम या ठिकाणी येत आहेत तेव्हा मोठा उत्सव साजरा केला. त्या ठिकाणी सगळ्यात प्रथम ते आले वृंदावनामध्ये राधा गोविंद मंदिरामध्ये आणि तिथं येऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि राधा गोविंदचं दर्शन घेतल्यानंतर भावविभोर झाले. अष्टविकार त्यांना प्रकट होले शरीरामध्ये. आणि जेव्हा ते पुन्हा भाणावर आले त्यावेळेला जीव गोस्वामींनी त्यांचं स्वागत केलं त्या ठिकाणी. त्याविषयी मोठी फिश ठेवली होती. लोकनाथ गोस्वामी आणि नरोत्तम ठाकूर दोघांना एकत्र बसून दोघांना भोजन दिलं. आणि त्यावेळेला नरोत्तम ठाकूर म्हणाले मला तुमच्याकडून दीक्षा हवी आहे. तेव्हा ते म्हणाले मी तर कुणालाही दीक्षा न देण्याचं व्रत घेतलेलं आहे. रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे दोघे ह्या भूतलावर निघून गेल्यानंतर ते सदैव दुःखी राहायचे. त्यांच्या विरहामध्ये नेहमी ते दुःखी असायचे. म्हणून ठरवलं की मी कुणाला दीक्षा देणार नाही. पण तरीही नरोत्तमने जेव्हा इच्छा केली तरीही ते मान्य केलं नाही. म्हणलं मी तुम्हालाच गुरु म्हणून स्वीकार केला मला तुमच्याकडून दीक्षा हवी आहे. आणि त्यासाठी एक वर्षभर ते दररोज रात्री जायचे आणि ज्या ठिकाणी लोकनाथ गोस्वामी प्रार्थविधी करायचे पहाटे जाऊन ती जागा स्वच्छ करून ठेवायचे. त्यांना हे कळायचं नाही कोण व्यक्ती सगळं करतंय दररोज या ठिकाणी येऊन. आणि दररोज केवळ त्यांचं उच्चिष्टच खायचे दुसरं काय खायचे नाहीत. आणि जेव्हा शेवटी कळालं त्यांना की अरे नरोत्तम हे कार्य करतो अरे ते म्हणाले तू तर राजाचा पुत्र आहेस आणि तुझ्यासाठी हे कार्य योग्य नाही आहे. तर ते म्हणले तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे. आणि मग त्यानंतर एकदा स्वतः श्री चैतन्य महाप्रभू लोकनाथ स्वामींच्या स्वप्नात आले आणि ते म्हणाले की तुम्ही ह्याला दीक्षा द्या. मग तेव्हा त्यांना दीक्षा दिली. आणि दीक्षा झाल्यानंतर मग पुढे जीव गोस्वामींच्या मार्गाने ते वाढले. त्यांच्याबरोबर त्यांच्या हा गौडीय वैष्णव सिद्धांत शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी आपल्या आचार्याने जितके काही ग्रंथ लिहिले त्याचं अध्ययन करण्यासाठी श्रीनिवास प्रभू आणि श्यामानंद प्रभू दुखी कृष्णदास हे आले. आणि हे तिघे जण एकत्र येऊन अभ्यास करू लागले शास्त्रांचा आपल्या जीव गोस्वामींच्या मार्गदर्शनाखाली. कारण त्यावेळेला रूप गोस्वामी सनातन गोस्वामी तर सारे गोस्वामी निघून गेले होते. जीव गोस्वामी फक्त होते. तर इथे रूप गोस्वामी नरोत्तम ठाकूर या सर्वांनी हे अध्ययन केल्यानंतर जीव गोस्वामी यांना नरोत्तम दास ठाकूर ही पदवी दिली. ठाकूर ही जी पदवी आहे ती त्यांना जीव गोस्वामींना दिली. नंतर श्रीनिवास यांना आचार्य पदवी जीव गोस्वामी दिली आणि श्यामानंद प्रभू ही पदवी त्यांना जीव गोस्वामी दिली. आणि मग हे तिघेही प्रचार आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ओरिसामध्ये जा आणि ह्या गौडीय वैष्णवाचा प्रचार करा. त्यांच्यात जे काही ग्रंथ होते ते ग्रंथ एका बैलगाडीत घेऊन ते जाऊ लागले पेटीमध्ये भरून व्यवस्थितपणे. वाटेमध्ये हे ग्रंथ चोरीला गेले. आता विचार करा त्यावेळेला काय अशी सेकंड कॉपी नव्हती की बाबा हे गेले तर दुसरं शिल्लक आहे आपल्याकडे. हस्तलिखित प्रती होत्या या. अशा काय प्रिंटेड कॉपीज नव्हत्या हस्तलिखित प्रती होत्या. चोरीला गेल्या त्यामुळे त्यांना फार दुःख झालं. अरे आपल्या आचार्यांचं एकमेव धन होतं हे लिहिलेलं त्यांनी तेही राहिलेलं नाही. त्यांनी लिहिलेलं धनही राहिलेलं नाही. आपल्याकडं ग्रंथही राहिले नाहीत. तेव्हा दोघे जण पुढे निघून गेले. श्रीनिवास आचार्य मागेच राहिले. म्हटलं मी शोधून काढेन कोण गेलं काय झालंय बघू आपण. भविष्यात ते मिळाले आपल्याला पुन्हा ग्रंथ. आणि इकडं नरोत्तम ठाकूर आपल्या गावी आले खेतुरी गावात आले. त्यांचा वडिलांचा देहांत झालेला होता. त्यांचा चुलत भाऊ जो होता संतोष दत्त तो आता राजा बनलेला होता. त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि तोही भक्त झाला वैष्णव बनला. आणि नरोत्तम ठाकूर आचार्य बनले त्या गावचे पुऱ्या. आणि ओरिसामध्ये बंगालमध्ये त्यांनी मोठ्याने प्रचार केला त्या ठिकाणी खेतुरीमध्ये राहून. पहिली गौरपौर्णिमा आपण गौरपूर्ण उत्सव साजरा करतो ना ती पहिली गौरपौर्णिमा उत्सव नरोत्तम ठाकूरांनी सुरू केला महापुरूंच्या जन्मदिवसानिमित्त. तर पहिल्या वेळा जो उत्सव साजरा 3 दिवस उत्सव चालला म्हणतात. या उत्सवाचा सारा खर्च संतोष दत्त यांनी उचललेला होता. आणि सर्व ठिकाणाहून सारे वैष्णव भक्त त्या ठिकाणी जमलेले होते या उत्सवामध्ये. आणि नरोत्तमदास ठाकूर हे प्रकांड पंडित होते विद्वान तर होतेच पण गाण्यामध्येही कुशल होते संगीत तज्ज्ञ होते आणि कविता लिहिण्यामध्येही पटू होते. त्यांनी प्रेम भक्ती चंद्रिका प्रार्थना इत्यादी असे ग्रंथ लिहिले ज्याच्यामध्ये ह्या सुंदर कवितांचं भजनांचं आपल्याला भजन पाहायला मिळतात. तर ते जेव्हा कीर्तन करू लागले ते कीर्तन इतकं सुंदर होतं, इतकं विलोभनीय होतं, आकर्षण करणारं होतं, हृदयाला हेलावून टाकणारं होतं की त्या कीर्तनामध्ये स्वतः श्री चैतन्य महाप्रभू आपले पार्षद नित्यानंद आदोदाचार्य गदाधर पंडित शिवास ठाकूर आणि अनेक भक्तांना घेऊन पूर्ण प्रकट झाले. आणि हे बघून सारे भक्त अतिशय आनंदी झाले की महाप्रभूंचा विरोध सर्वांना होता, रूप गोस्वामी सनातन गोस्वामी सगळे पुन्हा तिथं प्रकट झाले. याचा अर्थ असा आहे आपण जे काही कार्य करतो आहोत त्या परंपरेमध्ये जे भक्त आहेत आचार्य आहेत ते आजही आहेत, फक्त आपल्या या भौतिक दृष्टीला दृष्टीपासून ते ओझे झाले असतील, दूर गेले असतील, पण ते आजही या ठिकाणी उपस्थित आहेत. जेव्हा आपण एखादं कार्य करतो त्या कार्याला सहारणा करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी ते आजही उपलब्ध आहेत, फक्त आपला तो भाव पाहिजे. आणि मग या कीर्तनामध्ये हे तीन दिवस कथा कीर्तन चाललं. नित्यानंद प्रभूंची जी पत्नी आहे जानवा माता तिने सगळा कुकिंगचा भार सांभाळला होता, म्हणजे जितके लोक त्या सर्वांना भोजन मिळालं पाहिजे, प्रसाद मिळाला पाहिजे, तीन दिवस येणाऱ्या सगळ्या भक्तांना त्या ठिकाणी प्रसादाची सोय सगळं काही व्यवस्थित होतं. आणि तिसऱ्या दिवशी मग श्री चैतन्य महाप्रभू पुन्हा निघून गेले कीर्तनावधून आणि त्यावेळा सारे भक्त पुन्हा दुःख सागरात बुडाले, म्हणले पुन्हा आता कधी दर्शन माहीत नाहीये. तर ही भक्ती होती नरोत्तम ठाकुरांची की त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे श्री चैतन्य महाप्रभूंना पुन्हा या ठिकाणी सर्वांसमोर प्रकट केलेलं होतं. आणि तेव्हापासून आजपर्यंत आजही आपण बघतो की ही गौरपूर्ण आपण साजरी करत आहोत. आणि यांची जी प्रसिद्धी आहे ख्याती जी जशी दिवसून वाढत गेली त्यामुळे जे त्या ठिकाणचे जे स्मार्त ब्राह्मण होते त्यांना त्याचं ते जमेना की एक कायस्थ शूद्र परिवारामध्ये जन्मलेला व्यक्ती आणि सगळे लोक त्यांना दीक्षा घेत आहेत, त्याच्याकडून त्याचा संदेश ऐकतायत, उपदेश पालन करतायत, तेव्हा त्यांनी त्याच्यावर ठरलं की आपलं काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी राजाकडे तक्रार केली की असं असं हे हा व्यक्ती चुकीचा आहे वगैरे वगैरे. आणि त्याच्यातला जो मुख्य होता त्याचं नाव होतं रूपनारायण, तो वादविवाद करण्यासाठी अनेक ब्राह्मणांना घेऊन खेतर गावात आला. तेव्हा ही बातमी जेव्हा कळाली सनातन नरोत्तम ठाकूरच्या शिष्यांना की असं असं काहीतरी गोंधळ आहे, तेव्हा त्याचे दोन शिष्य, एकाच नाव गंगा नारायण आणि दुसरे रामचंद्र कविराज, एक भजन आहे रामचंद्र संग मागे नरोत्तम दास. काय बघा, गुरु आहेत आणि आपल्या शिष्याचा संघ मागतायत की मला शिष्याचा संघ पाहिजे आहे. चैतन्य भाऊंच्या भजनामध्ये श्रीकृष्ण चैतन्य प्रभू. तर हे दोघे जण यांनी एकट्याने पानवल्याचा वेश घेतला, एकट्याने मडकी विकायचा वेश घेतला आणि गावाच्या वेशीत बसले आणि दोघं जण चर्चा कसं करताय संस्कृतमध्ये. आणि त्यांना विचारलं की नरोत्तम ठाकूरांचं हे कुठं आहे, तर ते म्हणले तुम्हाला काय काम आहे. आणि मग चर्चा सुरू झाली आणि ह्या दोघांनी गेटवर गावाच्या वेशीत त्या सगळ्यांना हरवून टाकलं संस्कृतमध्ये चर्चा करून. आणि नंतर मग हे सगळेजण हे सगळे ब्राह्मण होते तेही नरोत्तम ठाकूरांचे शिष्य बनले. तर असे नरोत्तम ठाकूर अतिशय महान आचार्य आपल्या परंपरेत होऊन गेले की ज्यांनी ही वैष्णव परंपरा महाप्रभूंच्या नंतर आपल्यापर्यंत चालू ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले. खरं वास्तविक ग्रंथ वितरण त्यांनी सुरू केलं म्हणतात प्रभुपाद की त्यांच्यापासून एक ग्रंथ वितरण सुरू झालं, हे ज्ञान त्यांनी द्यायला सुरुवात केली सर्वांपर्यंत. तर त्यांच्या प्रभुपाद नेहमी नरोत्तम ठाकूरांची भजनं गायचे, त्यांना ती फार आवडायची आणि त्याच्यामध्ये सारा शास्त्रांचा सार काढून त्यांनी ती भजनं लिहिलेली आहेत. अतिशय सुंदर आणि गोड भजनं आहेत. तर तीही तुम्ही कृष्णदास रसाळकरांना बघू शकता. त्यांचा हा आविर्भाव दिवस आहे तर त्यांना आपण प्रार्थना करू शकतो की त्यांच्या प्रमाणे आपल्यालाही भगवंताची आणि आपल्या आध्यात्मगुरूची सेवा करण्याची आणि त्यांच्या चरणी समर्पित होण्याची शक्ती कृपा त्यांनी आपल्याला प्रदान करावे. जय नरोत्तमदास ठाकूर की जय. शिल प्रभुपाद की जय. ताय गौर प्रेमानंदे हरिबोल.